बहुविधच्या श्रवणीय विभागात आपण ऐकत आहात उर्मिला जुन्नरकर लिखित आठवणींची काही टाचणे. कुमारी उर्मिला जुन्नरकर या इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या कचेरीत काम करत होत्या आणि त्यानिमित्ताने त्यांचं अमेरिकेत आणि युरोपमध्ये काही काल वास्तव्य झालं होतं. आता त्या हिंदुस्थानात पुन्हा परत आल्या असून त्यांच्या परदेश निवासातील काही आठवणी या अंकात आम्ही प्रसिद्ध करत आहोत. मी अमेरिकेत येऊन काही महिने लोटले होते आणि तिथे त्यावेळी नुकत्याच आलेल्या माझ्या काकांबरोबर 4 जुलैच्या स्वातंत्र्योत्सवात आमच्या एका मित्राबरोबर आम्ही जाण्याचं ठरवलं. आम्हा तिघात मीच जास्त दिवस वॉशिंग्टनला राहिले असल्यामुळे वाटाड्याचं काम माझ्याकडे आलं. प्रथम आम्ही ज्या भागात संरक्षक दलाच्या कवायती मिरवणुका होत्या तिकडे गेलो. त्या मिरवणुकीत दलाच्या निरनिराळ्या विभागातील सैनिक तर होतेच, पण त्यांच्याबरोबर विश्वविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी, बॉय स्काउट, मागील लढायात काम केलेले सेवानिवृत्त सैनिक या सर्वांनी आपापले गणवेश घालून भाग घेतला होता. आणि त्याबरोबर शृंगारलेले रथ, नटवलेल्या मोटारी अशा निरनिराळ्या आकर्षक तऱ्हांनी ही मिरवणूक सजली होती. मिरवणूक पाहण्यासाठी शिस्तीने दुतर्फा असलेला प्रचंड जनसमुदाय आणि त्याबरोबरच वाजत जाणारे सुस्वर वाद्यांचे ताफे हा सर्व देखावा अतिमनोहर होता. हे बघितल्यावर आम्ही दुसऱ्या एका भव्य आणि मोकळ्या मैदानाकडे गेलो. तिथं एक मोठं स्टेडियम बांधून त्यावर तिकीटं विकत घेऊन बसणाऱ्यांची सोय केलेली होती आणि भोवताली हिरवळीवर बसून किंवा उभं राहून बघण्याची सोय असल्यामुळे लाखो लोक तिथे जमा झाले होते. या सर्वांना दिसेल अशा सोयीनी समोर एक विद्युत प्रकाशित स्टेज तयार केलं होतं. त्यावरून मधून मधून त्या दिवसाची आणि अमेरिकन स्वातंत्र्यासंबंधीची निरनिराळ्या पुढाऱ्यांची भाषणं होत होती. काही नाट्यप्रयोग, उत्कृष्ट कॅबरे, नाच, गाणी आणि इतर खेळ चालू असताना मधून मधून होणाऱ्या तोफांच्या सलामींना साथ देण्याकरताच की काय आकाशात मेघ गडगडाट होऊन लखलखणाऱ्या सौदामिनीनंतर लगेच पर्जन्यवृष्टी सुरू झाली. तेव्हा काही प्रयोग आटोपते घेऊन आकाशात उडवणाऱ्या दारुकामाला आणि आतिषबाजीला सुरुवात केली गेली. शक्य तेवढ्या लोकांनी झाडाखाली आश्रय घेऊन आणि इतरांनी पावसात तसंच भिजत राहून ते कमालीचं, कलाकुसरीचं दैदिप्यमान, चित्ताकर्षक दारुकाम बघितलं. ते संपल्यानंतर हा लाखो लोकांचा प्रचंड समुदाय पावसातून शिस्तीने परतला. अशा वेळी वाहन मिळणं शक्य नसल्यामुळे आम्ही पायीच घरी जाण्याचं ठरवलं, कारण ज्यांच्या स्वतःच्या मोटारी होत्या त्यांना सुद्धा माणसांच्या आणि मोटारींच्या या तुफान गर्दीमुळे आपल्या मोटारी 1-2 मैल दूरच ठेवाव्या लागल्या होत्या. तिथे बघितलेले खेळ व दारुकाम आणि रस्त्यातील लखलखाटातून पावसातून शिस्तीने जाणारा उत्साहपूर्ण जनसंमर्द यातील जास्त चित्ताकर्षक काय होतं हे सांगणं कठीण आहे. अमेरिकन वराची सप्तपदी. आपल्या अमेरिकेतील वकील श्री विजयालक्ष्मी पंडित यांनी केलेलं कन्यादान हा एक अपूर्व प्रसंग होता. परंतु मी इथे परत आल्यावर विविध वृत्तात आलेलं अशोक भडकमकर आणि मेधा भट यांच्या लग्नप्रसंगाचं साध्यंत वर्णन वाचल्यामुळे त्या प्रसंगाची पुनरावृत्ती मी करत नाही. या निमित्ताने दुसऱ्या एका प्रसंगाची आठवण येऊन त्याचं वर्णन करण्याचा मोह मात्र टाळता येत नाही. निसर्गोपचार करणाऱ्या एका अमेरिकन डॉक्टरला हिंदुस्तान संबंधित पुष्कळशा वाचलेल्या आणि ऐकलेल्या माहितीमुळे एक प्रकारे हिंदू धर्म आणि संस्कृती याबद्दल फार आपुलकी आणि प्रेम वाटत होतं. या माणसाचं नुकतंच एका इंग्रजी बाईशी त्याच्या पद्धतीने लग्न झालं होतं. पण त्याच्या मनाने एकच वेड घेतलं की अग्निसमोर सप्तपदी झाल्याशिवाय आपल्या लग्नाची खरी सांगता झाली असं मानता येणार नाही आणि त्याबद्दल तो आपल्या एका हिंदी मित्राला याबाबत मदत करायला सांगत होता. त्या आपल्या हिंदी मित्राकडे माझे काका गेले असताना तो त्यांना मुद्दाम भेटायला आला आणि हिंदुस्तानविषयक सर्व माहिती विचारून हिंदुस्थानात येऊन स्थायिक होण्याची त्यांनी इच्छा प्रदर्शित केली. आपल्याला नॅचरोपॅथ म्हणून कुठे नोकरी मिळेल का वगैरे चौकशी करता याबाबतीतील अडचणी आम्ही त्याला सांगितल्या आणि इतर गोष्टीवरून गोष्ट निघता निघता पुन्हा तो सप्तपदीचा विषय निघाला. याबाबतीत त्याला लागलेली तळमळ आणि ध्यास लक्षात घेऊन तेथील विश्वविद्यालयात काम करणाऱ्या आमच्या मित्राला याबाबतीत काहीतरी मार्ग काढायला आम्ही विनंती केली. बंगलोरकडचा संस्कृत जाणणारा एक स्वामी शोधून काढला. वॉशिंग्टनला माझ्या मैत्रिणीकडे काही दिवस राहायला आलेले, स्केनेक्टडीत स्थायिक झालेले सुप्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ हिंदी गृहस्थ आणि त्यांचं कुटुंब काकांच्या पूर्वीच्या ओळखीमुळं भेटलं होतं आणि त्यांनी आपल्या मुलांची अमेरिकन मुलीशी वैदिक हिंदू पद्धतीने लग्न केल्याची आठवण सांगितली. त्यांच्याकडून लग्नविधीचं पुस्तक मिळवण्याबद्दल आमच्या मित्राला सांगितलं. अशा तऱ्हेने मिळवलेल्या ह्या आणि दुसऱ्या पुस्तकांच्या आधाराने होम करून पाठ मांडून पुण्याह वाचन वगैरे करून त्या अमेरिकन दाम्पत्याचा सप्तपदीचा समारंभ एकदाचा पार पडला. स्वामींना $25 दक्षिणा, मित्रमंडळींना पार्टी आणि त्या माणसाला शांती आणि समाधान मिळालं. देशमुखांचं फ्रेंच भाषेवरील प्रभुत्व. जागतिक बँकेच्या आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या पॅरिस इथे भरलेल्या सभेला मला फंडाकडून कामानिमित्त हजर राहण्याचा योग आला. या सभेचे अध्यक्ष आणि आपले हिंदुस्थानचे अर्थमंत्री श्री चिंतामणराव देशमुख हेही होते आणि त्यांचं इंग्रजीतून केलेलं अध्यक्षीय भाषण त्यांच्या आंतरराष्ट्रीय कीर्तीस, लौकिकास आणि दर्जास साजेसं महत्त्वपूर्ण, विचार परिपलुप्त आणि माननीय असं तर होतंच, पण त्यांनी फ्रान्सचे अध्यक्ष सभेच्या उद्घाटन समारंभास आले असताना त्यांच्या स्वागतार्थ फ्रेंच भाषेतून केलेलं भाषण फारच प्रशंसनीय झालं. समयोचित फ्रेंच वाक्प्रचार आणि फ्रेंचांसारखीच उच्चारशैली वगैरे उत्कृष्ट फ्रेंच वक्त्याने करावे अशा दर्जाचं ते भाषण झालं होतं आणि त्याची सर्वांकडून होत असलेली प्रशंसा ऐकून आम्हा हिंदी लोकांना साहजिकच अभिमान वाटला. त्यांनी संध्याकाळी दिलेल्या पार्टीला फ्रान्सचे अध्यक्ष, पंतप्रधान, मंत्री, इतर राजकारणी आणि निरनिराळ्या क्षेत्रातील अधिकारी मंडळी, त्यांच्या पत्नी इत्यादी बरीच बडी पाहुणे मंडळी उपस्थित होती, त्यामुळे तो प्रसंग हिंदुस्थानच्या कीर्तीत अविस्मरणीय भर टाकणारा असाच झाला. या सभेमध्ये काही परकीय राष्ट्रांनी धोरणी राजकारण आणि कारवाया यांनी आपला कार्यभाग कसा साधून घेतला हे मोठं पाहण्यासारखं होतं, पण त्याबद्दल जास्त लिहिण्याचं हे स्थळ, काळ किंवा प्रयोजन नाही. पण यामुळे सभेचं काम अपेक्षेपेक्षा लवकर अटपलं आणि त्यामुळे मला आणि माझ्याबरोबर काम करणाऱ्या अमेरिकन मैत्रिणीला युरोपातील काही देशात सफर करण्याची संधी मिळाली. प्रेक्षणीय स्थळं आणि संस्था पाहता आल्या. श्रद्धाळूपणा सगळीकडे सारखाच. रोममध्ये पुण्यवर्ष अर्थात होली इयर असल्यामुळे खूपच गर्दी होती आणि सर्व देशातून लाखो कॅथलिक्स येत असत. पोपच्या व्हॅटिकनमधील राज्यात त्याचे स्वतःचे सैनिक, निराळी पोस्टाची तिकीटं वगैरे सर्व स्वतंत्र आहे. ठराविक वेळी पोप आपल्या राजवाड्यातून बाहेर जमलेल्या हजार अनुयायांच्या रांगेतून जाताना दोन्ही हातांनी सर्वांना आशीर्वाद देत जातो आणि त्या आशीर्वादाचं कायमचं प्रतीक म्हणून त्या वेळेला हातरुमाल, अत्तराच्या बाटल्या वगैरे बाहेर काढून त्या पोपच्या नजरेखालून जातील अशा तऱ्हेने धरून आशीर्वाद घेतात. त्या जनसमुदायाचा भाविकपणा आणि भक्ती आपल्याकडील भोळ्या आणि भाविक लोकांपेक्षा निराळी नाही. अध्यक्षांच्या खुनाचा प्रयत्न. युरोपातून परत आल्यानंतर एक दिवस मी आणि माझी मैत्रीण फ्रान्सिस लंच आटपून परत ऑफिसकडे जात होतो. अमेरिकेच्या प्रेसिडेंटचं सरकारी निवासस्थान व्हाईट हाऊस हे असून जेव्हा त्या डागडुजी, रंगसफेदी वगैरे चालू असते तेव्हा व्हाईट हाऊस समोरील ब्लेअर हाऊसमध्ये प्रेसिडेंट राहतात. त्या दिवशी प्रेसिडेंट ट्रुमन ब्लेअर हाऊसमध्येच होते. आम्ही ब्लेअर हाऊस समोर येतो न येतो तोच 2-4 बार ऐकू आले. आम्हाला वाटलं की टायर पंक्चरचे किंवा मोटारच्या बॅकफायरिंगचे हे आवाज असावेत. इतक्यात पुन्हा 2-4 बार ऐकू आले. तोच आमच्याजवळ असणाऱ्या 2 अमेरिकन बायका कुणीतरी खाली पडल्याचं एकमेकीला दाखवत होत्या. आम्हीही पुढे होऊन बघतो तो पेनिसेल्वानिया अव्हेन्यूमधील ट्रम्प लाईनवर एक संरक्षक पोलीस गोळी घालून मरून पडलेला दिसला. इतक्यात पुन्हा बार होऊन ब्लेअर हाऊस समोरील हिरवळीवर गोळ्या लागून पडलेले 2 इसम दिसले. धावपळ सुरू झाली आणि लोकांची गर्दी जमली. इतकं सगळं होतंय तोपर्यंत सर्व बाजूंनी पोलीस वगैरे येऊन खरा प्रकार लक्षात आला. प्रेसिडेंट ट्रुमनचा खून करण्यात आलेल्या इसमांनी दारावरील पोलिसावर गोळ्या घालून आत जाण्याचा प्रयत्न करताच दुसऱ्या एका पोलिसांनी त्या इस्मावर गोळीबार केल्यामुळे त्यातील दोघेजण जखमी झाले आणि दुसरे दोघे धरले गेले. तोपर्यंत ॲम्ब्युलन्स, पोलीस, गाड्या वगैरे येऊन त्यांनी सर्व परिस्थिती आपल्या काबूत आणून रितसर पुढील व्यवस्था करण्यात आली. ही सगळी घडामोड इतक्या तडकाफडकी, डोळ्याचं पातळ लवतो न लवतो तो झपाट्यानं झाली की संभाव्य संकटाची कल्पना येण्यास जरा वेळच लागला. मग आमच्या लक्षात आलं की आम्ही असलेल्या फुटपाथवरील जवळच्याच दुकानाच्या काचा गोळ्या लागून फुटलेल्या होत्या. थोडक्यात निभावलं नाहीतर काय प्रसंग गुदरला असता देवच जाणे. फ्रान्सिसला नक्कीच वाटलं की पोपनी दिलेल्या आशीर्वादानेच आम्ही शिरसलामत या प्रसंगातून निभावलो. हा प्रसंग अविस्मरणीय होता आणि त्या ऐतिहासिक घटनेला मी साक्षीदार होते. एका देशाचं भवितव्य बदलून टाकू पाहणारी ही घटना आमच्या डोळ्यादेखत अभावितपणे घडत होती. त्यावेळच्या मनस्थितीचं वर्णन करणं शक्यच नाही, त्याची फक्त अनुभवानेच कल्पना येणं शक्य आहे. असा अनुभव कोणालाही न आलेला बरा, पण जर कोणावर असा प्रसंग आलाच तर आमच्यासारखंच शिरसलामत सुटण्याचं भाग्य त्याला लाभो, हीच दिवाळीची आणि नववर्षाची इच्छा. आपण ऐकत होतात उर्मिला जुन्नरकर लिखित आठवणींची काही टाचणे, पूर्वप्रसिद्धी, अंक विविध वृत्त, दिवाळी 1951.